पुढचा कंपोनंट आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजेच सीपीयू. आतापर्यंत तुम्हाला सगळ्यांना कळलं असेलच की सीपीयू हा कम्प्युटरचं ब्रेन म्हणून काम करत असतो आणि हाच सीपीयू कम्प्युटरचे प्रत्येक ऑपरेशन्स, प्रत्येक वर्किंग हे मॅनेजही करतो आणि कंट्रोलही करतो. हा सीपीयू कशा प्रकारे काम करतो हे तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग आपण बघूया सीपीयू कशा प्रकारे त्याचं काम करतो. सगळ्यात पहिले म्हणजे जी फर्स्ट स्टेप आहे, टू रिट्रीव डेटा फ्रॉम द इनपुट डिव्हायसेस और मेमरी युनिट. दुसरी स्टेप आहे टू प्रोसेस इट. आणि तिसरी आहे टू सेंड द रिझल्ट, दॅट इज आउटपुट, टू द आउटपुट डिव्हायसेस और टू द मेमरी. म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये सीपीयू इनपुट डिव्हायसेसकडनं किंवा मेमरी युनिट्सकडनं डेटा रिट्राईव्ह करतो. जोही डेटा त्याला इन्स्ट्रक्शनच्या एक्झिक्युशनसाठी लागणार असतो तो डेटा तो इनपुट डिव्हायसेस किंवा मेमरी युनिट कडनं रिट्राईव्ह करतो. त्यानंतर त्या डेटावर तो प्रोसेसिंग करतो आणि जे फायनल रिझल्ट असतं, जे आउटपुट असतं, ते आउटपुट तो एकतर आउटपुट डिव्हायसेसवर डिस्प्ले करतो किंवा मेमरी युनिटमध्ये स्टोअर करण्यासाठी सेंड करतो. अशा प्रकारे सीपीयूचं वर्किंग होत असतं. तुम्हाला सीपीयूचं वर्किंग तर कळलं असेलच, पण सीपीयू बरोबर आणखी कोणते असे युनिट्स आहेत की जे सीपीयू बरोबर मिळून काम करतात, जे प्रत्येक इन्स्ट्रक्शनला कंट्रोल करतात आणि कम्प्युटरचं वर्किंग चालू असतं. पहिलं युनिट आहे इन्स्ट्रक्शन सेट, दुसरं आहे बसेस, तिसरं आहे ALU म्हणजेच अरिथमॅटिक अँड लॉजिकल युनिट, आणि चौथा आहे CU म्हणजेच कंट्रोल युनिट. पहिलं आपण बघूया इन्स्ट्रक्शन सेट. सीपीयू ची एक एबिलिटी आहे की तो सेट ऑफ मशीन इन्स्ट्रक्शन्स एक्झिक्यूट करत असतो. आपल्याला माहिती आहे सीपीयू हा कम्प्युटरचा ब्रेन आहे आणि सीपीयू मशीन इन्स्ट्रक्शन्स एक्झिक्यूट करत असतो. तर याच सेट ऑफ मशीन इन्स्ट्रक्शन्सला इन्स्ट्रक्शन सेट असं म्हणतात. त्या इन्स्ट्रक्शन्स म्हणजे ॲडिशन, सबस्ट्रॅक्ट आणि कम्पेअर. सीपीयूच्या इन्स्ट्रक्शन्स ह्या काही क्लासेसमध्ये डिवाईड केल्या जातात. तर ते क्लासेस कोणते आहेत किंवा ते टाईप्स कोणते आहेत हे आपण बघूया. ह्या इन्स्ट्रक्शन्स पाच टाईपच्या असतात. पहिलं म्हणजे लोड अँड स्टोअर, दुसरं आहे कम्प्युटेशनल, तिसरं आहे जम्प अँड ब्रांच, चौथं आहे को प्रोसेसर आणि पाचवं स्पेशियल. तर पहिला टाईप आपण बघूया लोड अँड स्टोअर. या इन्स्ट्रक्शन्स डेटाची मूव्हमेंट करण्यासाठी वापरल्या जातात. तर डेटाची मूव्हमेंट कुठे होते आणि या इन्स्ट्रक्शन्स कशासाठी वापरतात हे आपण बघूया. मेमरीमधून ते जनरल पर्पज रजिस्टर्स किंवा जनरल पर्पज रजिस्टर्स ते मेमरी, या दोघांमध्ये जी डेटाची मूव्हमेंट होते ती करण्यासाठी लोड अँड स्टोअर हा इन्स्ट्रक्शनचा टाईप वापरला जातो. दुसरा आहे कम्प्युटेशनल. या इन्स्ट्रक्शन्स काही अरिथमॅटिक लॉजिकल आणि शिफ्ट ऑपरेशन्स परफॉर्म करण्यासाठी वापरल्या जातात. पुढचा टाइप आहे जंप अँड ब्रांच. या इन्स्ट्रक्शन्स प्रोग्रामचा जो फ्लो असतो तो बदलण्यासाठी वापरतात. जंप आणि लिंक या इन्स्ट्रक्शन त्यांचा रिटर्न ऍड्रेस रजिस्टरमध्ये स्टोअर करतात. म्हणजेच लूपचं एक्झिक्युशन झाल्यानंतर परत कोणत्या लोकेशनवर जायचे आहे ते त्या लोकेशनचा ऍड्रेस रजिस्टरमध्ये स्टोअर केलेला असतो. पुढचा टाईप आहे को प्रोसेसर. या इन्स्ट्रक्शन्स को प्रोसेसरमध्ये ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी वापरतात. आणि शेवटचा टाईप आहे स्पेशियल. या इन्स्ट्रक्शन बऱ्याच प्रकारच्या टास्क परफॉर्म करण्यासाठी वापरल्या जातात. आणि त्या टास्क म्हणजे डेटाची मूवमेंट जी स्पेशियल ते जनरल पर्पज रजिस्टर्स मध्ये केली जाते. त्याचप्रमाणे या इन्स्ट्रक्शन्स ट्रॅप आणि ब्रेक पॉइंट यासाठीही वापरल्या जातात. पुढचा कंपोनंट किंवा युनिट आहे बसेस. हा कंपोनंट सीपीयू साठी इन्स्ट्रक्शन हायवे म्हणून काम करतो. इन्स्ट्रक्शन हायवे म्हणजे बसेसवरून किंवा या बसचा वापर करून आपण डेटा सीपीयू पर्यंत पोहोचवू शकतो. या बसेस लहान लहान वायर्सचा बंडल करून बनवल्या जातात आणि हा बंडल डेटा कॅरी करण्याचं काम करत असतो. या बसेसचेही तीन टाइप्स असतात. पहिला आहे ऍड्रेस बस, दुसरा आहे डेटा बस आणि तिसरा आहे कंट्रोल बस. पुढचा कंपोनंट किंवा युनिट आहे ALU म्हणजेच अरिथमॅटिक अँड लॉजिकल युनिट. हे युनिट अरिथमॅटिक आणि लॉजिकल ऑपरेशन्स परफॉर्म करण्यासाठी वापरलेलं असतं. तर अरिथमॅटिक ऑपरेशन्स कोणते आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहेतच. जसं ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. तसेच लॉजिकल ऑपरेशन्सही ALU परफॉर्म करत असतो. आणि हे लॉजिकल ऑपरेशन्स म्हणजे जे कंपॅरिझनसाठी आपण यूज करतो ते. जसं ग्रेटर दॅन, इक्वल टू, लेस दॅन किंवा ग्रेटर दॅन इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू इत्यादी. आणि जेव्हा प्रोसेसिंग चालू असतं त्यावेळेस ALU ला ज्या इन्स्ट्रक्शन्स हव्या असतात त्या इन्स्ट्रक्शन्स तो प्रायमरी मेमरी मधून रिट्राईव्ह करत असतो. आणि जे प्रोसेसिंग मधला इंटरमिडिएट जो रिझल्ट असतो तो रिझल्ट प्रायमरी मेमरी मध्ये म्हणजेच टेम्पररीली स्टोअर करता येतो. म्हणजेच प्रोसेसिंग दरम्यान जी ही इन्फॉर्मेशन फेच होणार आहे ती फक्त ALU आणि प्रायमरी मेमरी किंवा प्रायमरी मेमरी आणि ALU या दोघांमध्येच होणार आहे. आणि एकदा का प्रोसेसिंग कंप्लीट झालं की फायनल रिझल्ट हा एकतर आउटपुट युनिटकडे पाठवला जातो डिस्प्ले करण्यासाठी किंवा सेकंडरी मेमरी जिलाच आपण परमनंट स्टोरेज असं म्हणतो तिच्याकडे सेंड केला जातो. त्यामुळे जो परमनंटली स्टोअर होतो आणि आपण तो डेटा किंवा तो रिझल्ट कधीही ऍक्सेस करू शकतो. अशा प्रकारे ALU हा CPU बरोबर वर्क करत असतो. पुढचा कंपोनंट किंवा युनिट आहे कंट्रोल युनिट. आपल्या सगळ्यांनाच प्रश्न पडतो की कम्प्युटरच्या प्रत्येक पार्टला हे कसं कळत असेल की आता आपण कोणती तरी ऍक्शन परफॉर्म करायची आहे, किंवा प्रत्येक पार्ट ऍप्रोप्रिएट ऍक्शन ऍप्रोप्रिएट टाइमला कशी परफॉर्म करतो, असे प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडतात. तर हे सगळं शक्य होतं ते फक्त कंट्रोल युनिटमुळे. ALUचं जे प्रोसेसिंग कम्प्लीट होतं, त्यानंतर जो फायनल रिझल्ट फायनल आउटपुट मिळतं, त्यावरून कंट्रोल युनिट डिसाईड करतो की नेक्स्ट कोणती इन्स्ट्रक्शन आहे जी एक्झिक्यूट होणार आहे. हे कंट्रोल युनिट डिसाईड करतो. आणि कंट्रोल युनिट कम्प्युटर्सचे जे बाकीचे युनिट्स असतात, त्यांनी कोणत्या प्रकारे ऍक्टिव्हिटीज परफॉर्म करायला हव्यात, त्याचं कोऑर्डिनेशन आणि कंट्रोल हेही करतो. म्हणजेच कम्प्युटर्सच्या इतर सगळ्या युनिट्सचं काम हे कंट्रोल युनिट कंट्रोल करत असतो. त्याचप्रमाणे काही महत्त्वाचे फंक्शन्सही आहेत जे कंट्रोल युनिट करत असतो, आणि ते फंक्शन्स कोणते आहेत हे आपण बघणार आहोत. टू ऑप्टेन इन्स्ट्रक्शन्स फ्रॉम प्रायमरी मेमरी, म्हणजे प्रायमरी मेमरीमधनं इन्स्ट्रक्शन घेण्याचं काम कंट्रोल युनिट करत असतो. त्यानंतर आहे टू अंडरस्टँड द रिसीव्ड इन्स्ट्रक्शन्स, जी इन्स्ट्रक्शन कंट्रोल युनिटने प्रायमरी मेमरीकडनं फेच केली आहे तिला समजून घेणं हेही कंट्रोल युनिटचंच काम असतं. त्यानंतर आहे टू इश्यू सिग्नल्स दॅट कॉज अदर युनिट्स टू एक्झिक्यूट दोज इन्स्ट्रक्शन्स. त्यानंतर ज्या ज्या युनिट्सने ती इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करायची आहे, त्या सगळ्या युनिट्सला कंट्रोल युनिट एक सिग्नल सेंड करतो, म्हणजे ते सगळे युनिट्स रेडी असतात ती इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करण्यासाठी. पुढचं फंक्शन आहे टू एन्श्युअर दॅट डेटा रिचेस ॲट करेक्ट प्लेस ॲट करेक्ट टाइम, म्हणजे जो बरोबर डेटा आहे, जो अचूक डेटा आहे, तो अगदी बरोबर वेळेत युनिट्सला मिळाला पाहिजे याची काळजी कंट्रोल युनिट घेत असतो. पुढचं फंक्शन आहे टू गेट नेक्स्ट इन्स्ट्रक्शन आफ्टर प्रिव्हियस इन्स्ट्रक्शन हॅज बीन एक्झिक्युटेड. पहिल्या इन्स्ट्रक्शनचं एक्झिक्युशन कम्प्लीट झाल्यानंतर नंतरची इन्स्ट्रक्शन फेच करण्यासाठी कंट्रोल युनिट तयार असतो. अशा प्रकारे कंट्रोल युनिटचं फंक्शन चालू असतं. म्हणजेच आधी तो प्रायमरी मेमरीमधनं इन्स्ट्रक्शन्स फेच करतो, त्यानंतर त्या इन्स्ट्रक्शन समजावून घेतो, त्यानंतर ज्या युनिट्सनी ती इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करायची आहे त्यांना सिग्नल्स पाठवतो, आणि प्रत्येक युनिटला जे एक्झिक्युशनमध्ये इन्वॉल्व आहेत त्यांना बरोबर वेळेत अगदी अचूक डेटा मिळतो आहे की नाही याचीही काळजी कंट्रोल युनिट घेत असतो. अशा प्रकारे कंट्रोल युनिट आणि ALU हे दोनही युनिट CPU बरोबर काम करत असतात, आणि CPU, ALU आणि कंट्रोल युनिटमुळेच कम्प्युटरचं वर्किंग अगदी प्रॉपरली चालू असतं. पुढचा कंपोनंट आहे आउटपुट युनिट. आउटपुट युनिट हे आउटपुट डिव्हायसेसचं बनलेलं असतं, आणि हे युनिट जो आपल्याला रिझल्ट मिळणार आहे तो डिस्प्ले करण्यासाठी किंवा प्रिंट करण्यासाठी वापरलं जातं. आणि हे आउटपुट डिव्हायसेस कोणते आहेत हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेतच, जसं मॉनिटर आणि प्रिंटर. आणि आउटपुट युनिटचं वर्किंग हे इनपुट युनिटच्या वर्किंगच्या अगदी विरुद्ध असतं. चला तर मग आपण बघूया आउटपुट युनिटचं वर्किंग कसं असतं. त्याच्याही तीन स्टेप्स आहेत. पहिली आहे टू ऍक्सेप्ट फायनल रिझल्ट ऑफ प्रोसेसिंग फ्रॉम मेमरी युनिट. दुसरी स्टेप आहे टू कन्वर्ट इट इनटू यूजर रीडेबल फॉर्म. आणि तिसरी स्टेप आहे टू डिस्प्ले इट ऑन स्क्रीन और प्रिंट ऑन पेपर. पहिल्या स्टेपमध्ये जे फायनल रिझल्ट आहे तो रिझल्ट मेमरी युनिटकडनं ऍक्सेप्ट करतो, त्यानंतर त्या रिझल्टला यूजर रीडेबल फॉर्म मध्ये कन्वर्ट करतो, म्हणजे जो रिझल्ट आपल्याला मिळालेला असतो तो बायनरी फॉर्म मध्ये असतो आणि त्या बायनरी फॉर्मला यूजर रीडेबल फॉर्म मध्ये म्हणजेच नॉर्मल कॅरेक्टर्स मध्ये कन्वर्ट करावं लागतं आणि त्यानंतर तो रिझल्ट आपल्याला डिस्प्ले होतो स्क्रीनवर, किंवा आपण त्याची प्रिंट घेऊ शकतो. अशा प्रकारे आउटपुट युनिटचं वर्किंग चालू असतं. तर हे होतं ऑर्गनायझेशन ऑफ द कम्प्युटर. ह्यात आपण कम्प्युटरचे हार्डवेअर कंपोनंट्स कोणते आहेत त्यांचा अभ्यास केला. आपण परत एकदा बघूया हार्डवेअर कंपोनंट्स कोणते होते किंवा कोणते आहेत. इनपुट युनिट्स, आउटपुट युनिट्स, सीपीयू आणि मेमरी युनिट. त्यानंतर आपण बघूया इंटरनल ऑर्गनायझेशन ऑफ प्रोसेसर. तुम्हाला हे माहिती आहे का की जे प्रोसेसर्स असतात ते नंबर ऑफ रजिस्टर्स पासून बनलेले असतात आणि हे रजिस्टर्स आपल्याला जो डेटा टेम्पररी स्टोअर करायचा आहे त्यासाठी वापरले जातात. जसा ALU आणि कंट्रोल युनिट चा वापर होतो त्याचप्रमाणे रजिस्टर्स हे देखील टेम्पररी डेटा स्टोअर करण्यासाठी वापरले जातात. आपण बघूया रजिस्टर्स. पहिला आहे इन्स्ट्रक्शन रजिस्टर. इन्स्ट्रक्शन रजिस्टर्स जे असतात ते जी इन्स्ट्रक्शन करंटली एक्झिक्यूट होत आहे त्या इन्स्ट्रक्शनला स्टोअर करतात आणि ह्या इन्स्ट्रक्शनचं जे आउटपुट असतं ते आउटपुट आपल्याला अवेलेबल असतं कंट्रोल सर्किट्सवर. आणि हे जे कंट्रोल सर्किट असतं ते टायमिंग सिग्नल्स जनरेट करत असतं त्या एलिमेंट्सचं जे एक्झिक्युशनमध्ये इन्वॉल्व आहेत. त्या प्रत्येक एलिमेंटचा टायमिंग सिग्नल कंट्रोल सर्किट जनरेट करत असतो. थोडक्यात म्हणजे इन्स्ट्रक्शन रजिस्टर हे यूज केले जातात त्या इन्स्ट्रक्शनसाठी ज्या करंटली एक्झिक्यूट होत आहेत. पुढचं आहे प्रोग्राम काउंटर. प्रोग्राम काउंटर जी इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होत असते तिचा ऍड्रेस स्टोअर करतो आणि एक्झिक्युशन दरम्यान प्रोग्राम काउंटरचा जो कंटेंट असतो तो अपडेट होत असतो आणि ह्या इन्स्ट्रक्शनचं एक्झिक्युशन कम्प्लीट झालं की प्रोग्राम काउंटर त्याची व्हॅल्यू इन्क्रीमेंट करतो, कारण जी नेक्स्ट इन्स्ट्रक्शन असते तिचा ऍड्रेस तो कंटेन करणार असतो, स्टोअर करणार असतो. तर प्रोग्राम काउंटर हा जी प्रोसेस करंटली एक्झिक्यूट होत असते तिचा ऍड्रेस स्टोअर करण्यासाठी वापरला जातो आणि एक्झिक्युशनच्या दरम्यान त्याचा कंटेंट अपडेट होत असतो आणि जेव्हा एक्झिक्युशन कम्प्लीट होतं त्यानंतर तो जी नेक्स्ट इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होणार आहे तिचा ऍड्रेस तो स्टोअर करतो. पुढचं आहे एन जनरल पर्पज रजिस्टर्स, R0 to RN-1. हे रजिस्टर्स यूज केले जातात मेन मेमरीशी कम्युनिकेशन करण्यासाठी आणि आपल्याला जो डेटा पाहिजे असेल तो मेन मेमरीमधून ऍक्सेस करायला खूप वेळ लागतो, पण जर तोच डेटा आपण या जनरल पर्पज रजिस्टर्सकडनं ऍक्सेस केला तर लागणारा टाइम हा खूप कमी असतो, कारण हे रजिस्टर्स प्रोसेसरच्या आतमध्येच असतात. त्यामुळे जो फेचिंगचा टाइम असतो तो खूप कमी असतो आणि जे मॉडर्न कम्प्युटर्स आहेत त्यांच्यात 8 to 32 जनरल पर्पज रजिस्टर्स वापरलेले असतात. पुढचं आहे मेमरी ऍड्रेस रजिस्टर. आपण कोणत्या ऍड्रेस लोकेशनवरनं डेटा फेच करतो आहे किंवा सेंड करतो आहे ते ऍड्रेस लोकेशन मेमरी ऍड्रेस रजिस्टरमध्ये स्टोअर असतात. पुढचं आहे मेमरी डेटा रजिस्टर. कोणत्या ॲड्रेस लोकेशनवर आपण डेटा राईट करतो आहे किंवा कोणत्या ॲड्रेस लोकेशनवरनं आपण डेटा रीड केला आहे याची इन्फॉर्मेशन मेमरी डेटा रजिस्टर स्टोअर करत असतो. तर हे होतं इंटरनल ऑर्गनायझेशन ऑफ प्रोसेसर, ज्यात आपण रजिस्टर्स पाहिले वेगळ्या वेगळ्या प्रकारचे, जसं इन्स्ट्रक्शन रजिस्टर, प्रोग्राम काउंटर, जनरल पर्पज रजिस्टर्स, मेमरी ॲड्रेस रजिस्टर, मेमरी डेटा रजिस्टर. आपण कम्प्युटरचा बेसिक बिल्डिंग ब्लॉक बघितला आणि हे हा जो ब्लॉक आहे तो काही डिव्हायसेसपासून बनलेला असतो. ते डिव्हायसेसही आपण बघितले, जसं आउटपुट डिव्हायसेस, इनपुट डिव्हायसेस, मेमरी युनिट आणि सीपीयू. आणि हाच बिल्डिंग ब्लॉक गृहीत धरून आणि ज्या रिक्वायरमेंट्स आहेत, जशी स्पीडची, स्टोरेज आणि जे वेगळे वेगळे उद्देश असतात, ह्या सगळ्यांना लक्षात घेऊन बरेचसे कम्प्युटर डेव्हलप केलेले आहेत. तर ते कम्प्युटर्स कोणते आहेत हे आता आपण बघणार आहोत. टाइप्स ऑफ कम्प्युटर्स हे आपण बघणार आहोत. चार टाइप्सचे कम्प्युटर आहेत. पहिला आहे सुपर कम्प्युटर्स, मेन फ्रेम्स, मिनी कम्प्युटर्स आणि मायक्रो कम्प्युटर्स. पहिला आपण बघूया सुपर कम्प्युटर्स. सुपर कम्प्युटर हा सगळ्यात फास्ट आणि पॉवरफुल असा कम्प्युटर असतो आणि हा कम्प्युटर ठेवण्यासाठी जवळपास एका रूम एवढी जागेची गरज पडते आणि जी मिनिमम वर्डची लेंथ असते ती 64 बिट्स एवढी असते. सीपीयूचा जो स्पीड असतो तो 100 MIPS एवढा असतो, म्हणजेच 100 इन्स्ट्रक्शन्स पर सेकंद. हा कम्प्युटर 4000 कम्प्युटर्सच्या बरोबरीने असतो, म्हणजे 4000 कम्प्युटर मिळून जे काम करणार आहेत ते काम हा एकटा कम्प्युटर करत असतो. या कम्प्युटरची किंमत जवळपास 4 ते 5 मिलियन्स एवढी असते आणि हा कम्प्युटर खूप मोठा डेटा हँडल करण्यासाठी कॅपेबल असतो. पण याला लागणारी पॉवरही तेवढीच जास्त असते. त्याचप्रमाणे ह्याची अचूकता हीही खूप जास्ती असते. सुपर कम्प्युटरचे आपण काही एक्झाम्पल्स बघूया. क्रे रिसर्च चं आहे क्रे 1 आणि क्रे 2. त्यानंतर आहे हिताची NEC. हे जे आहेत ते सुपर कम्प्युटर्सचे काही एक्झाम्पल आहेत. पुढचा कम्प्युटर आहे मेन फ्रेम्स. हे कम्प्युटर्स खूप मोठा डेटा प्रोसेस करू शकतात आणि तेही अगदी हाय स्पीडने. जी मल्टी युजर फॅसिलिटी असते ती फॅसिलिटी मेन फ्रेम्स कम्प्युटर प्रोव्हाइड करत असतात. या कम्प्युटर्समध्ये 1 ते 6 असे प्रोसेसर्स असतात. याची कॉस्ट 3500 ते काही मिलियन डॉलर्स पर्यंत असू शकते. या कम्प्युटर्सला आपल्याला एअर कंडिशन रूम मध्ये ठेवावं लागतं. यात बरेचसे IO स्टोरेज डिव्हायसेस असतात. त्याचप्रमाणे काही सपोर्टिव्ह डिव्हायसेसही यूज केलेले असतात ज्यामुळे आपण डेटा स्टोअर करू शकतो. मेन फ्रेम कम्प्युटर्सचे एक्झाम्पल आहेत IBM 3000 सिरीज, DEC इत्यादी. पुढचा कम्प्युटर आहे मिनी कम्प्युटर्स. मिनी कम्प्युटरचा परफॉर्मन्स हा मायक्रो कम्प्युटर्सपेक्षा अधिक असतो. याची साईजही मायक्रो कम्प्युटर्सपेक्षा जास्त असते आणि जी किंमत असते तीही जास्त असते. या कम्प्युटर्सला अशा प्रकारे डिझाईन केलेलं असतं की ते एकाच वेळेस एकापेक्षा जास्त युजरला सपोर्ट करू शकेल. ह्याची जी स्टोरेज कपॅसिटी असते ती जास्त असते, आणि जो स्पीड असतो, जो प्रोसेसिंगचा स्पीड असतो तोही जास्त असतो. जे पेरिफेरल डिव्हायसेस असतात मिनी कम्प्युटर्सचे, तेही अगदी फास्ट वर्किंग करत असतात. जसं हाय स्पीड प्रिंटर्स, मिनी कम्प्युटर्सचं एक्झाम्पल आहे डिजिटल इक्विपमेंट्स PDP 11x45. शेवटचा टाईप बघू आपण कम्प्युटर्सचा, जो आहे मायक्रो कम्प्युटर्स. मायक्रो कम्प्युटर्स हे मायक्रो प्रोसेसर्सचा वापर करतात ॲज अ सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणून. मायक्रो कम्प्युटर्सची साईज ही लहान असते आणि ही साईज व्हॅरी होऊ शकते. तसं सिंगल चिप ते डेस्कटॉप मॉडेलपर्यंत. आणि हे मायक्रो कम्प्युटर्स एका वेळी एकच युजर ॲक्सेस करू शकतो, अशा प्रकारे त्यांना डिझाईन केलेलं असतं. या कम्प्युटर्सची जी स्टोरेज कपॅसिटी असते ती 500 MB ते 2 GB पर्यंत असते. मायक्रो कम्प्युटर्सचे एक्झाम्पल आपण बघूया. चिप्स यूज्ड इन वॉशिंग मशीन्स, टीव्हीज, कार्स, नोटबुक्स आणि पर्सनल कम्प्युटर, हे सगळं आहे काही कॉमन एक्झाम्पल्स. तर हे होते कम्प्युटर्सचे टाईप, जे डिझाईन केलेले असतात वेगळ्या वेगळ्या ज्या रिक्वायरमेंट्स असतात त्यांना सॅटिस्फाय करण्यासाठी. त्या रिक्वायरमेंट्स असतील स्टोरेजच्या, प्रोसेसिंगच्या, स्पीडच्या इत्यादी. आता आपण बघणार आहोत आज आपण कोणते कोणते टॉपिक्स कव्हर केले आहेत. पहिला आहे ऑर्गनायझेशन ऑफ कम्प्युटर्स. त्यात आपण बघितलं इनपुट युनिट्स, आउटपुट युनिट्स, CPU आणि मेमरी युनिट. त्यानंतर आपण बघितलं इंटरनल ऑर्गनायझेशन ऑफ प्रोसेसर, ज्यात आपण रजिस्टर्स पाहिले वेगळ्या वेगळ्या प्रकारचे, जसं इन्स्ट्रक्शन रजिस्टर, प्रोग्राम काउंटर, जनरल पर्पज रजिस्टर्स, मेमरी ॲड्रेस रजिस्टर, मेमरी डेटा रजिस्टर. त्यानंतर आपण बघितलं टाईप्स ऑफ कम्प्युटर्स, जसे सुपर कम्प्युटर, मेन फ्रेम, मायक्रो कम्प्युटर्स, मिनी कम्प्युटर्स. तर आपण जे काही टॉपिक्स आज बघितले आहेत हे तुम्हाला सगळ्यांना कळले असतीलच. थँक्यू.